Namo Buddhaya. Jai Bhim. Sambodhi prapti ke liye mai ye diksha grahan karta hun. Guru ke prati pramanik rahakar mai ye diksha grahan karta hun. Mitra aur banduon ke prati samanjasya rakkar mai ye diksha grahan karta hun. Sabhi praniyon ke hitartha mai ye diksha grahan karta hun. Sabhi praniyon ke hitartha, for the benefit of all beings.
Tar sarva prani matrancha kalyanasathi.
So you're accepting this ordination for the benefit of all beings.
Tar hi diksha tumhi svikar karatat sarva je prani matra ahet tyancha kalyanasathi.
Not just for you.
Keval swatasathich nahi.
Not just for your friends.
Tar keval tumchya mitrasathi nahi.
Not just for your community.
तर तुमच्या केवळ समाजासाठी नाही
बट फॉर द बेनिफिट ऑफ ऑल बीइंग्स
तर सर्व जे प्राणी मात्र आहेत त्यांच्यासाठी
इफ वी कॅन रियली अंडरस्टँड व्हॉट दॅट मीन्स इट टेक्स अस व्हेरी व्हेरी डीप इनडीड
आणि खरोखर त्याचा काय अर्थ आहे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही खरोखरच खूप सखोल जाल
सो लेट्स फर्स्ट ऑफ ऑल थिंक अबाउट ऑल बीइंग्स
तर आता सर्व प्राणी मात्र त्यांच्याबद्दल सर्वप्रथम आपण विचार करूया.
We're talking about benefiting all beings.
तर आपण सर्वांच्या कल्याणाचा विचार करतो आहोत.
How can your ordination benefit all beings?
तर तुमची जी काही दीक्षा आहे त्याचा सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणाशी कसा काय संबंध आहे?
How can you accept that ordination for their sake?
तर त्यांच्यासाठी म्हणून ही दीक्षा तुम्ही कशी काय ग्रहण करत आहात?
But in a way it seems quite ridiculous.
आता हे थोडंसं म्हणजे विचित्रच वाटतं.
इट्स डिफिकल्ट इनफ टू बेनिफिट वन पर्सन
आता एका माणसाचंही कल्याण करणं खूप कठीण आहे.
इट्स डिफिकल्ट इनफ टू बेनिफिट युअर सेल्फ
स्वतःचंही कल्याण करणं फार कठीण आहे.
बट टू बेनिफिट ऑल बीइंग्स
तर सर्व जे प्राणी मात्र आहे त्यांचं कल्याण करणं
इन अ वे दिस इज बियॉन्ड आवर अंडरस्टँडिंग
तर एका अर्थाने जर पाहिलं तर आपल्या समजेच्या अगदी हे पलीकडे आहे.
दिस गोज कम्प्लीटली बियॉन्ड आवर नॉर्मल वे ऑफ थिंकिंग अँड अंडरस्टँडिंग
तर सर्वसाधारणपणे जी काही आपली समज आहे आपण विचार करतो त्याच्या अगदी हे पलीकडचं आहे.
अँड इट्स इम्पॉर्टंट दॅट वी रिअलाइज दिस
आणि हे महत्वाचं आहे की आपल्याला समजलं पाहिजे.
दिस ऑर्डिनेशन दॅट यू आर टेकिंग हॅज अ मीनिंग वे बियॉन्ड व्हॉट यू कॅन अंडरस्टँड
तर ही जी काही दीक्षा आहे जी तुम्ही ग्रहण करत आहात तर तुम्हाला जे समजतं त्याच्याही पलीकडे खूप मोठा याचा अर्थ आहे.
इन सम वे व्हेन यू टेक दिस ऑर्डिनेशन व्हेन यू एक्सेप्ट दिस ऑर्डिनेशन इट बेनिफिट्स ऑल
तर जेव्हा तुम्ही ही दीक्षा ग्रहण करता तर एका अर्थाने सर्वांचं त्याच्यामध्ये कल्याण असतं.
अँड यू आर डूइंग इट इन दॅट स्पिरिट
आणि अशा चैतन्याने तुम्ही हे करीत असता.
बट यस इन अ वे यू कांट अंडरस्टँड व्हॉट यू आर डूइंग
आणि हे आपण म्हणू शकतो की तुम्ही काय करत आहात हे तुम्हाला समजत नाही.
दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी रिअलाइज
तर हे आपल्याला समजणं फार महत्वाचं आहे.
व्हेन वी आर ऑर्डेन्ड वी आर स्टेपिंग इनटू द अननोन
तर जेव्हा आपली दीक्षा होते तर अशा ठिकाणी आपण पाऊल ठेवत असतो ज्याची आपल्याला जाणीव नाही किंवा जे आपण जाणत नाही.
वी आर स्टेपिंग बियॉन्ड व्हॉट वी नॉर्मली अंडरस्टँड
तर जे काही सर्वसाधारणपणे आपल्याला समजतं त्याच्या पलीकडे आपण हे पाऊल ठेवत आहोत.
वी आर एंटरिंग इनटू अ न्यू रिलेशनशिप विथ द वर्ल्ड
तर जगाशी एक नवीन प्रकारचा जो काही संबंध आहे याच्यातून आपण तो प्रस्थापित करीत आहोत.
इन अ वे यू हॅव टू लीव बिहाइंड ऑल युअर ओल्ड अंडरस्टँडिंग
एका अर्थाने मग आपण असं म्हणू शकतो की जुनी जी काही आपली समज आहे ती सर्व आपण मागे सोडून देतो.
यू आर स्टेपिंग टुवर्ड्स अ कम्प्लीटली डिफरंट स्टेट ऑफ माइंड
तर तुम्ही अशा प्रकारे पाऊल पुढे घालत आहात जिथे पूर्णपणे एक वेगळ्या प्रकारची आपली मनोवस्था असेल.
We've already looked at this in the first talk.
तर पहिल्या प्रवचनामध्ये आपण आधीच हे पाहिलेलं आहे.
We looked at the way in which our minds are usually centered on I.
तर आपण पाहिलेलं आहे की सर्वसाधारणपणे आपलं जे मन आहे ज्याला आपण मी म्हणतो किंवा स्व म्हणतो तिथेच तो कसा केंद्रित असतो.
Even if we're generous spirited, in the end we're interested in number one.
आता जरी आपण फार म्हणजे उदार असतो तरी पण आपली रुची मात्र ज्याला आपण नंबर एक म्हणतो किंवा आपल्यामध्येच असते. नंबर हा एक कोण आहे
आपण थिंक
अशा प्रकारे आपण विचार करतो.
सो एव्हरीथिंग वी डू कम्स बॅक टू आय
तर जे काही आपण करीत असतो मग सरते शेवटी ते स्वतःकडेच येतात.
सो इन अ वे यू आर इव्हन एक्सेप्टिंग दिस ऑर्डिनेशन फॉर द बेनिफिट of number one.
आता तुम्ही ही दीक्षा ग्रहण करता एक प्रकारे हा जो नंबर एक आहे याच्या कल्याणासाठी करत आहे.
Everything we do comes back to I.
तर जे काही आपण करतो हे शेवटी म्हणजे हा जो स्व आहे त्याच्याकडेच येतं.
Even very good people, in the end, I is there.
आता अगदी चांगले लोक जरी असले तरी सरते शेवटी मग तिथे हा स्व असतो मी असतो.
I stressed the other day that that's not a bad thing.
आता आधी मी सांगितलेलं आहे काही वाईट गोष्ट नव्हे.
That's where we start.
तर इथून आपण सुरुवात करीत असतो.
We start with I.
तर आपण मी पासून सुरुवात करतो.
It's with I that we develop karma.
आणि हा मी आहे ज्याच्यातून आपण कर्म जो आहे तो विकसित करतो.
It's with I that we work to create good karma.
आणि हा मी आहे ज्याच्यातून आपण चांगलं कर्म जे आहे ते करू लागतो.
So that I becomes more subtle, more flexible.
आणि मग हा जो मी आहे हा अधिक सूक्ष्म बनतो अधिक लवचिक बनतो.
I becomes more receptive to the world around.
आणि मग हा जो मी आहे आपल्या सभोवताली जे काही जग आहे त्याच्याप्रती अधिक ग्रहणशील होत.
I becomes more concerned with the world around.
आणि आपल्या सभोवताली जे काही जग आहे त्याच्याबद्दल हा जो मी आहे तो त्याची काळजी करतो.
But there's still I.
परंतु तरी सुद्धा हा मी तिथं असतो.
And I dominates, leads everything we do.
आणि जे काही आपण करतो त्याच्यावर हा मीचा प्रभाव असतो किंवा मीच त्याचं नेतृत्व करतो.
It's the same for you, the same for me.
आता हे तुमच्यासाठी पण तसं लागू पडतं माझ्यासाठी पण असं लागू पडतं.
In the end, we're all caring about I.
आणि सरते शेवटी आपण हा जो मी पण आहे मी आहे त्याची काळजी करत असतो.
Through karma, we learn to care about other people's I.
आता कर्माच्या मार्फत इतर लोकांचा जो काही मी आहे त्याची पण काळजी घेण्याचा आपण सुरुवात केली.
But it's still I.
परंतु इथे मात्र हा मी आहेच.
And this is the way the world is.
आणि हे जग अशाच प्रकारे आहे.
All the world's suffering, the Buddha says, is because of this.
आणि बुद्ध असं म्हणतात की जगात जे काही दुःख आहे हे दुःख यामुळेच आहे.
We all suffer because we're attached to I.
आपण सर्वजण दुःख भोगत असतो कारण या मीशी आपण आसक्त आहोत.
But let's start with what's quite simple.
आता आपण काहीतरी एक सोपं पाहूया.
We make other people suffer because of I.
इतर लोकांना आपण दुःख देत असतो या मी मीमुळे.
You know that in this world there are millions of people, crores of people who don't have enough to eat.
आता आपल्याला माहिती आहे की या जगामध्ये लाखो करोडो असे लोक आहेत ज्यांना पुरेसं अन्न नाही.
But every day in my country, in America, in France, so much food is thrown away.
आणि प्रत्येक दिवशी माझ्या देशामध्ये अमेरिकेमध्ये फ्रान्समध्ये खूप मोठं अन्न असं फेकलं जातं.
The Western world throws away enough food to feed everybody.
आता पश्चिमेकडची जे देश आहेत ते एवढं अन्न फेकतात की ते जर अन्न घेतलं तर सर्वांना म्हणजे अन्न मिळू शकेल.
In this world there's plenty of food for everybody.
या जगामध्ये पुरेसं म्हणजे अन्न आहे सर्वांसाठी आहे.
There's enough food for everybody to be fully satisfied.
आणि सर्वांना अगदी संतुष्टी मिळेल एवढं अन्न या जगामध्ये आहे.
So why don't they get it?
मग त्यांना हे का मिळत नाही?
Why do people die of starvation in Africa?
आणि आफ्रिकेमध्ये अगदी उपासमारीने लोक का मरत आहेत?
Even in India people have died of starvation.
आणि भारतामध्ये सुद्धा उपासमारीने लोक मरत आहेत.
Why?
का?
Because of I.
तर ह्या मी मुळे.
I want more food.
मला जास्त अन्न पाहिजे.
I'm not worried about you.
हा मी तुमच्याबद्दल मी काळजी करत नाही.
As long as my plate is full, you do what you like.
आणि जोपर्यंत म्हणजे माझं ताट जर पूर्ण असेल तर मग तुला काय करायचं ते करत बस.
इफ यू डाय ऑफ स्टार्वेशन आय एम व्हेरी सॉरी बट आय वॉन्ट माय बिग प्लेट.
जर समजा उपासमारीमुळे जर तुमचा मृत्यू होत असेल तर मला दुःख वाटेल पण मला मात्र माझं पूर्ण ताट पाहिजे.
सो मच डिझीज.
हा खूप काही म्हणजे रोग आहेत.
वेल ऑफ कोर्स वी कांट गेट रिड ऑफ ऑल डिझीज.
अर्थात आपण सर्व रोगापासून काही मुक्त होऊ शकत नाही.
बट वी नो हाऊ टू कंट्रोल most of the serious diseases in this world.
आता या जगामध्ये जे फार गंभीर असे बरेचसे रोग आहेत आपल्याला माहिती आहे की त्याच्यावर कसं नियंत्रण आपण करू शकतो.
People who need medicine don't get it.
परंतु ज्या लोकांना औषधांची गरज आहे त्यांना ते मिळत नाही.
Why?
का?
Because of I.
तर या मी मुळे.
And I could go on in that way.
आणि अशा प्रकारे मी अनेक गोष्टी सांगू शकतो.
Because of selfishness people suffer.
तर या स्वार्थपणामुळे लोक दुःख भोगतात.
Well, just look at politics.
आता राजकारणाकडे बघा.
India is such a rich country.
आता भारत अतिशय समृद्ध असा देश आहे.
It's got so many resources.
आता खूप काही संसाधनं याच्याकडे आहेत.
It's got such an intelligent population.
आणि अतिशय बुद्धिमान अशा प्रकारची लोक इथं आहेत.
When Indians go out of India, they become top.
जेव्हा भारतीय लोक देशाबाहेर जातात तेव्हा ते अगदी वर जातात, अगदी वरच्या पातळीवर असतात.
I've been reading a lot of a little bit about science recently.
आता अलीकडेच मी थोडंसं विज्ञानाबद्दल वाचत होतो.
And when you read about science, you see the names on the papers.
आणि मग जेव्हा तुम्ही विज्ञानाबद्दल वाचत असता तर तेव्हा त्या पेपरवर तुम्ही नावं पाहत असता.
And there are always Indian names.
आणि बहुधा ही नावं भारतीय असतात.
If you read about business in America, there are always Indian names there.
आता अमेरिकेमध्ये जे काही व्यवसाय आहे त्याच्याबद्दल जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला भारतीय नाव तिथे दिसतील.
Such an intelligent, such a creative population.
तर एवढे बुद्धिमान आणि एवढे सृजक अशा प्रकारचे हे लोक आहेत.
But why isn't India booming?
तर मग भारत जे आहे अगदी त्याची भरभराट का होत नाही?
इन द लास्ट 20-30 years द पोअर हॅव गॉट पोअरर.
मागच्या 20-30 वर्षामध्ये जे गरीब आहेत ते अजून गरीब झालेत.
द रिच हॅव गॉट रिचर.
आणि श्रीमंत अजून श्रीमंत झालेत.
वी ऑल नो अबाउट द इनजस्टिसेस.
आणि आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे हा सगळा अन्याय होतो आहे.
व्हाय?
का?
बिकॉज ऑफ आय.
तर या मी मुळे.
आय एम कम्फर्टेबल, यू डू व्हॉट यू लाईक.
तर मी आरामशीर आहे, तुम्हाला काय करायचं तुम्ही करत बसा.
आय एम सिटिंग ऑन टॉप ऑफ द माउंटेन, यू आर डाऊन इन द स्वॅम्प.
तर मी अगदी पर्वतावर अगदी वर उंच बसून आहे आणि तुम्ही खाली जशा तसे राहा.
वेल यू शुड क्लाइम अप.
हा, तुम्ही वर आला पाहिजे, चढला पाहिजे.
आई पुश यू डाऊन इफ यू ट्राय.
आणि जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला मी खाली ढकलतो.
बट इट्स नॉट माय फॉल्ट.
पण हा काय माझा दोष नाही.
दिस इज द वे द वर्ल्ड रन्स.
आणि जग अशा प्रकारे चाललेलं आहे.
माय कंट्री ब्रिटन.
आता माझा देश ब्रिटन.
इट्स सच अ रिच कंट्री.
हा, एवढा म्हणजे श्रीमंत असा देश आहे.
व्हाय इज इट रिच?
आता हा देश श्रीमंत का आहे?
बिकॉज व्हेन वी हॅड एन एम्पायर वी एक्सप्लॉइटेड इंडिया.
आणि जेव्हा आमचं इथं राज होतं त्यावेळेस आम्ही भारताचं शोषण केलं.
अँड यू रिमेंबर दॅट इन इंडिया इन द 1940s देयर वॉज अ व्हेरी व्हेरी बॅड फॅमिन इन बंगाल.
आणि तुम्हाला माहिती असेल की 1940 मध्ये भारतामध्ये बंगालमध्ये मोठा दुष्काळ पडला होता.
द ब्रिटिश वर इन चार्ज बट मिलियन्स ऑफ पीपल डाईड.
आता हे ब्रिटिश लोक जे आहेत त्यांच्याकडे पूर्ण नियंत्रण होतं, त्यांचं राज होतं, परंतु अनेक लोक मरण पावलेत.
आय.
तर हा मी.
आय गेट व्हॉट आय वॉन्ट, नेव्हर माइंड अबाउट यू.
तर मला काय हवं हे मला मिळतं, मग तुमची मला काय काळजी नाही.
सो अ लॉट ऑफ द सफरिंग इन द वर्ल्ड कम्स फ्रॉम दिस.
आणि जगामध्ये जे बरंचसं दुःख आहे ते याच्यामुळे येतं.
ऑफकोर्स देयर आर गुड पीपल.
अर्थात तिथं काही चांगली लोक पण आहेत.
देयर आर पीपल हू केअर अबाउट देमसेल्व्स.
आता अशी लोक आहेत जे स्वतःची म्हणजे काळजी घेतात.
बट दे सी दॅट अदर पीपल आर सेल्व्स टू.
आणि मग तेही पाहतात की इतर लोकांना पण त्याची गरज आहे.
बिकॉज दे लव देमसेल्व्स दे आर एबल टू लव अदर्स.
आता ते स्वतःवर मैत्री करू शकतात आणि म्हणून ते इतरांना पण मैत्री देऊ शकतात.
बट सो देयर इज अ लॉट ऑफ गुड इन द वर्ल्ड.
आता अशा प्रकारे फार चांगुलपणा पण जगामध्ये आहे.
यस, द ब्रिटिश एक्सप्लॉइटेड इंडिया.
आता ब्रिटिश जे लोक आहेत त्यांनी भारताचं शोषण केलं.
They also did a lot of good here.
हा, परंतु त्यांनी काही चांगलं पण केलेलं आहे.
You can see that everywhere.
आणि हीच बाब आपण सगळीकडे पाहू शकतो.
You can see the stupidity of politics.
आता राजकारणाचा जो काही मूर्खपणा आहे तो आपण पाहू शकतो.
But you can see people sincerely trying to make things better.
परंतु असेही लोक आपण पाहू शकतो जे अत्यंत प्रामाणिकपणे काहीतरी चांगलं करायचाही प्रयत्न करत आहेत.
But still I is there.
परंतु तरी सुद्धा हा मी तिथं आहे.
एव्हरीथिंग कम्स बॅक टू आय.
आणि प्रत्येक गोष्ट मग शेवटी या मी कडेच येते.
अँड वी नीड समथिंग मोर.
आपल्याला याच्यापेक्षा काही अधिक हवं आहे.
द वर्ल्ड नीड समथिंग मोर दॅन आय.
तर जगाला या मी पेक्षा थोडं काही अधिक हवं आहे.
इट नीड समबडी लाइक बाबासाहेब.
तर याला काहीतरी बाबासाहेबांसारखे लोक हवे आहेत.
इफ यू लुक एट बाबासाहेब्स लाईफ यू कॅन सी दॅट He went beyond I.
Babasaibanche jivnakade jar tumhi pahila tar tumcha he lakshat yeil ki te ya mi cha palikade gelet.
He didn't live just for himself.
Tar te keval swata sathi jagle nahit.
When he came back from America or the UK, he could have been such a successful man.
आता जेव्हा ते अमेरिकेमधून इंग्लंडमधून परत आले तर ते अत्यंत यशस्वी असे व्यक्ती होऊ शकले असते.
डिस्पाइट हिज पास्ट बॅकग्राऊंड ही स्टिल कुड हॅव सक्सेडेड.
जरी त्यांची जी जातीची पार्श्वभूमी होती तरी सुद्धा ते जीवनात खूप यश मिळवू शकले असते.
ही कुड हॅव बीन सच अ रिच मॅन.
हा, ते अत्यंत श्रीमंत व्यक्ती होऊ शकले असते.
ही कुड हॅव मेड एनी अमाऊंट ऑफ मनी.
जेवढे पैसे त्यांना हवे आहेत तेवढे ते मिळवू शकले असते.
इफ ही बीन करप्ट ही कुड हॅव बीन well, the wealthiest man in India.
आणि जर ते भ्रष्ट असते तर या देशामध्ये अत्यंत श्रीमंत व्यक्ती असते.
It's one of the things I think is most impressive about Baba Saheb.
तर ही एक बाब आहे जी बाबासाहेबांबद्दल मला अत्यंत प्रभावी करणारी आहे.
Nobody has ever accused him of corruption.
तर कोणीही त्यांना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकला नाही.
Now what politician, what great figure in India has nobody accused of corruption?
आता भारताचे म्हणजे ते राजकारणी होते एवढे महान ते व्यक्ती होते परंतु कुणीही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप मात्र करू शकला.
इवन ऑनेस्ट पीपल अक्यूज्ड ऑफ करप्शन.
आता आपण पाहतो की प्रामाणिक लोकांवरही भ्रष्टाचाराचा आरोप होतो.
बट यू कुडंट अक्यूज बाबासाहेब ऑफ करप्शन.
तो बाबासाहेबांवर मात्र भ्रष्टाचाराचा आरोप तुम्ही करू शकत.
इट वॉज सो ऑब्व्हियसली रॉंग.
हा, आणि हे अत्यंत आपल्याला स्पष्टपणे दिसतं.
सो येस, दिस व्हेरी ग्रेट मॅन लिव्हड फॉर अदर्स.
तर अत्यंत महान असे पुरुष ते इतरांसाठी जगतात.
ही लिव्ह फॉर अदर्स ऑन द बिग स्केल.
तर ते इतरांसाठी एक मोठ्या पातळीवर मोठ्या प्रमाणात जगत असतात.
वी ऑल नो अबाउट दॅट. देयर इज नो नीड फॉर मी टू गो इनटू इट ऑल.
आता हे आपणा सर्वांना ठाऊक आहे, मला हे अधिक सांगायची गरज नाही.
वी नो ऑल अबाउट हिज स्ट्रगल.
आपल्याला माहिती आहे की त्यांनी कशा प्रकारे संघर्ष केला.
वी ऑल नो व्हॉट ही अचीव्ड इन पॉलिटिक्स इन द कॉन्स्टिट्यूशन अँड सो ऑन.
तर आपल्याला माहिती आहे की राजकारणामध्ये आणि जी काही घटना आहे त्या अनुषंगाने त्यांनी काय म्हणजे प्राप्ती केली.
बट ही ऑल्सो वॉज अ सेल्फलेस मॅन इन स्मॉल थिंग्स.
परंतु साध्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा ते एक प्रकारे निस्वार्थी अशी व्यक्ती होती.
एक्स्ट्रीमली काइंडली मॅन.
अत्यंत म्हणजे प्रेमळ दयाळू होते.
इफ इफ ही इफ इफ सी सो समबडी इन नीड ही'ड हेल्प देम.
आणि जर त्यांनी पाहिलं की कुणाला तरी गरज आहे तर लगेच ते मदत करायचे.
आय टोल्ड दिस स्टोरी मेनी टाइम्स, इट्स वर्थ टेलिंग अगेन.
तर मी हे गोष्ट खूपदा सांगितलेली आहे परंतु परत सांगणं मला हे आवडेल.
वन ऑफ आवर लवली एल्डर डॉमचारीज डॉमचारीज सिलेंद्र बोडी हॅज अ लवली स्टोरी टू टेल.
तर आमचे एक फार बुजुर्ग आणि अतिशय म्हणजे चांगले असे एक डॉमचारी आहे शिलेंद्र बोडी, त्यांची एक गोष्ट आहे.
शिलेंद्र बोडी इज नो मोर बट दिस स्टोरी ऑफ हिज रिअली लिव्स विथ मी.
शिलेंद्र बोडी आपल्यामध्ये नाहीत मात्र त्यांचीही जी गोष्ट माझ्या मनामध्ये आहे.
अँड ही टेल्स ऑफ बीइंग अ यंग बॉय.
तर ते सांगतात की ते फार अत्यंत म्हणजे युवक होते, लहान होते.
फ्रॉम अ डिस्टंट व्हिलेज.
आणि अत्यंत म्हणजे दूर अशा एका गावात खेड्यात राहत होते.
80 इयर्स अगो.
आणि हे 80 वर्ष आधीच आहे.
सो कास्टिझम स्टिल व्हेरी स्ट्रॉंग इन द व्हिलेजेस.
आणि गावामध्ये जातीवाद अत्यंत म्हणजे मजबूत होता.
बट इट हर्ड बाबासाहेब से यू मस्ट गेट एन एज्युकेशन.
परंतु त्यांनी ऐकलं की बाबासाहेबांनी म्हटलं की तुम्ही शिक्षण मिळवलं पाहिजे.
अँड ही गॉट हिज बेसिक एज्युकेशन.
आणि मग हा जो काही मूलभूत शिक्षण आहे त्यांनी मिळवलं.
बट ही वॉन्टेड टू गो ऑन टू हायस्कूल.
परंतु त्यांना वाटलं की आपण पुढचं शिक्षण घेतलं पाहिजे.
ही हॅड नो रिसोर्सेस.
परंतु त्यांच्याकडे काही संसाधनं नव्हती.
द हायस्कूल वॉज इन द टाउन, ही लिव्ड इन द व्हिलेज.
तर ते गावामध्ये राहत होते आणि हे जे काही शाळा आहेत हायस्कूल आहेत हे शहरामध्ये होते.
ही डिडंट हॅव एनी मनी.
त्यांच्याकडे काहीच पैसे नव्हते.
सो ही थॉट ओनली वन पर्सन कॅन हेल्प मी.
आणि मग त्यांनी विचार केला की एकच व्यक्ती मला मदत करू शकते.
बाबासाहेब.
हा, बाबासाहेब.
सो ही वॉक्ड फ्रॉम हिज व्हिलेज इन टू मुंबई.
मग आपल्या खेड्यातून ते मुंबईला गेलेत.
ही वेंट टू बाबासाहेब्स राजगृह इन दादर.
आणि दादरमध्ये बाबासाहेबांचं जे राजगृह आहे तिथं ते गेलेत.
अँड ही नॉक्ड ऑन द डोर.
आणि मग दार त्यांनी ठोठावलं.
जस्ट अ लिटल बॉय.
आणि अत्यंत म्हणजे छोटा असा तो मुलगा होता.
आय इमॅजिन हिम विथ टॉर्न पॅन्ट्स डर्टी शर्ट.
आणि मी कल्पना करू शकतो फाटकी पॅन्ट असेल आणि घाणेरडा शर्ट असेल. कदाचित कुठं ठिगळ लागलेले असतील.
जस्ट फ्रॉम अ व्हिलेज.
हा, आणि एका गावातून ते आलेले आहेत.
नॉट मच एज्युकेशन.
हा, त्यांच्याकडे जास्त शिक्षण नाही.
ही नॉक्ड ऑन द डोर.
आणि दारावर त्यांनी म्हणजे एक प्रकारे दार फुटावला.
यू कॅन सी ही इज अ व्हेरी बोल्ड मॅन इवन एट दॅट एज.
आता हे तुम्ही बघू शकता की एवढा लहान असून सुद्धा मात्र अत्यंत म्हणजे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास होता.
अँड बाबासाहेब सन यशवंतराव केम टू द डोर.
आणि मग बाबासाहेबांचे जे पुत्र आहेत यशवंतराव ते दाराजवळ आलेत.
अँड ही सेड व्हॉट कॅन आय डू फॉर यू.
आणि मग त्यांनी विचारलं की तुमच्यासाठी मी काय करू शकतो.
ही सेड ओनली बाबासाहेब कॅन हेल्प मी.
आणि ते म्हटलेत की केवळ बाबासाहेबच मला मदत करू शकतात.
सो he said, okay, go upstairs and turn left, he's in the library there.
आणि मग ते म्हटले की ठीक आहे तुम्ही वर चढून जा आणि डावीकडे वळा तुम्ही तिथे त्या लायब्ररीमध्ये ते बसून आहे.
You can already tell something about that, can't you?
आता याच्यातही तुम्हाला एक काही गोष्ट दिसत आहे.
बाबासाहेब्स फॅमिली न्यू that he would help people in need.
आणि बाबासाहेबांच्या कुटुंबाला हे माहिती होतं की बाबासाहेब जे आहेत ते लोकांना मदत करतील जेव्हा एखाद्याला गरज असते.
What usually happens is people say, no, go away, don't trouble him.
बऱ्याचदा काय करतं की लोक असं म्हणतात की नाही तुम्ही जा त्यांना त्रास देऊ नका.
So Shailendra Bodhi, I don't know what his name was then, went upstairs.
तर शैलेंद्र बोधी त्यावेळी त्यांचं काय नाव होतं मला माहिती नाही तर ते वर गेलेत.
He went into the library.
आणि मग त्या लायब्ररी मध्ये ते गेलेत.
And he saw Babasaheb sitting behind a table.
आणि मग टेबलाच्या मागे बाबासाहेब त्यांना बसलेले दिसलेत.
Babasaheb was reading.
आणि बाबासाहेब पुस्तक वाचत होते.
Very deeply absorbed in his reading.
आणि त्यांच्या त्या वाचनामध्ये अत्यंत म्हणजे ते मग्न झाले होते.
So the little boy just stood there.
आणि हा लहानसा मुलगा तिथं उभा राहिला.
After a while, Babasaheb looked up.
आणि काही वेळानंतर बाबासाहेबांनी त्यांना पाहिलं.
Called him over.
आणि त्यांना जवळ बोलवलं.
He said, well, what can I do for you?
आणि मग त्यांनी विचारलं की तुमच्यासाठी मी काय करू शकतो.
Straight away.
अगदी सरळ हे विचारलं.
Not who are you?
असं नाही म्हटलं की तुम्ही कोण आहात.
But what can I do for you?
हा तर तुमच्यासाठी मी काय करू शकतो.
So Shailendra Bodhi told him his story.
आणि मग शैलेंद्र बोधींनी आपली गोष्ट सांगितली.
Told him his needs.
त्यांची काय गरज आहे ते सांगितलं.
So बाबासाहेब just reached for a piece of paper. And wrote a letter.
आणि मग बाबासाहेबांनी एक कागद घेतला आणि एक पत्र लिहून काढलं.
He said, take this letter, give it to the warden of the hostel in Thane.
आणि मग त्यांनी ते पत्र दिलं आणि म्हटलं की हे पत्र तू घेऊन जा आणि मग ठाण्यामध्ये जे वसतिगृह आहे त्याच्या त्या अधीक्षकाला हे पत्र तुम्ही द्या.
Very good that you want an education. This is the most important thing.
आणि हे फार चांगलं आहे की तुम्हाला शिक्षण हवं आहे आणि ही फार महत्वाची बाब आहे.
So off he went with his letter.
आणि मग हे पत्र घेऊन ते निघालेत.
He got admission to that hostel.
आणि मग त्या वसतिगृहामध्ये त्यांना प्रवेश मिळाला.
And he got good qualification.
आणि त्यांना चांगलं शिक्षण मिळालं.
He was in the army.
आणि मग ते सैन्यामध्ये होते.
And he became quite successful.
आणि मग जीवनात ते फार यशस्वी झाले.
And it's because of him I think that we had a center in Ulasnagar, yeah.
आणि त्यांच्यामुळे आज आपण पाहू शकतो की उल्हासनगर येथे केंद्र आहे. आणि त्यांच्यामुळे काही आपले मित्र आहेत जे संपर्कात आले.
But that was Babasaheb's kindness.
आणि बाबासाहेबांचा हा प्रेमळपणा होता.
Often people can be very, very generous on the public level.
आणि काही लोक जाहीररित्या म्हणजे मोठे दातृत्व दाखवत असतात.
But privately they're quite selfish.
परंतु त्यांच्या खाजगी जीवनामध्ये मात्र अत्यंत स्वार्थी असतात.
So the picture you get of Babasaheb was of a genuinely selfless man.
आणि बाबासाहेबांचं म्हणजे तुम्हाला एक प्रकारे म्हणजे जे काही चरित्र दिसतं तर अत्यंत प्रामाणिकपणे ते निस्वार्थी होते.
He genuinely worked for the benefit of the many folk.
आणि अत्यंत प्रामाणिकपणे खऱ्या अर्थाने त्यांनी लोकांच्या अनेक लोकांच्या कल्याणाचं काम केलं.
But he do his best to help anybody who came in contact with him.
परंतु त्यांच्याकडे जो कोणी यायचा त्यांना त्यांनी मदत करायचा प्रयत्न केला.
And he did it very easily, very simply.
आणि अगदी सहजपणे सहजगत्या हे करू शकले.
Very naturally.
अगदी स्वाभाविकपणे ते करत होते.
So this was the kind of man he was.
आणि अशा प्रकारची ते व्यक्ती होते.
And look at the effect he's had.
आणि पहा की त्यांचा किती परिणाम झालेला आहे.
He's introduced into India a quite different perspective.
त्यांनी भारताला एक अत्यंत वेगळ्या प्रकारचा एक दृष्टिकोन दिलेला आहे.
इवन यु नो राईट विंग हिंदू नॅशनलिस्ट हॅव टू ऑनर बाबासाहेब.
आता जे अत्यंत म्हणजे प्रतिगामी आहेत जे राष्ट्रवादी आहेत त्यांना सुद्धा बाबासाहेबांचा आदर करावा लागतो.
इज टू बिग फॉर दॅम टू स्वॉलो.
आता बाबासाहेब एवढे मोठे आहेत की ते त्यांना गिळू शकत
नाही. ही इज अ जायंट ऑफ अ मॅन.
हा एक प्रकारे अत्यंत विशाल काय ते आहे.
अँड ही इज परमनंटली अफेक्टेड इंडिया.
आणि अत्यंत म्हणजे नित्य स्वरूपात भारतावर त्यांचा एक मोठा परिणाम झालेला.
ऑफ कोर्स इज अफेक्टेड युअर लाईव्हस व्हेरी डायरेक्टली.
अर्थात प्रत्यक्षपणे तुमच्या जीवनावर त्यांचा मोठा परिणाम झालेला.
बट इट्स हॅड अ ह्यूज इम्पॅक्ट ऑन द होल लाईफ ऑफ इंडिया.
परंतु संपूर्ण भारतीय जे जीवन आहे त्या जीवनावर त्यांचा खूप मोठा प्रभाव झालेला आहे.
इट्स हॅड दॅट इफेक्ट थ्रू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ कोर्स.
अर्थात त्यांनी जी घटना तयार केली त्याचा प्रभाव त्याच्यावर आहे.
इट्स हॅड दॅट इफेक्ट थ्रू हिज होल वे ऑफ थिंकिंग अँड स्पीकिंग.
आणि ज्या प्रकारे ते विचार करत होते बोलत होते त्याचा पण परिणाम त्याच्यावर झालेला
आहे. He's had that effect especially through his conversion to Buddhism.
आणि विशेष म्हणजे बुद्ध धर्मामध्ये जे काही धर्मांतर केलं त्याचा सुद्धा फार मोठा प्रभाव झालेला.
And yes, we know that that conversion has not reached very widely yet.
अर्थात आपल्याला हे माहिती आहे की अजून व्यापक प्रमाणात म्हणजे हे जे धर्मांतर आहे ते लोकांपर्यंत गेलेलं नाही.
But it's now part a permanent part of the culture of modern India.
परंतु आता आधुनिक भारताची जी काही संस्कृती आहे त्या संस्कृतीचा मात्र आता हा एक नित्य भाग बनलेला.
It cannot be ignored.
आता याच्याकडे कोणी दुर्लक्ष करू शकत नाही.
And slowly it will have its effect.
आणि हळूहळू याचा जो काही परिणाम आहे तो होऊ लागेल.
You know, when you drop a stone into a pond, there's a big splash.
आता तुम्हाला माहिती आहे की समजा एखाद्या म्हणजे सरोवरामध्ये जर आपण एखादं दगड घातलं तर मोठा म्हणजे समजा पाणी असं वर उडत असतो.
द बिग स्प्लॅश इज क्वाईट लोकल.
परंतु हा जो मोठा म्हणजे पाण्याचा फवारा उडतो हा तेवढ्या जागेपुरताच असतो.
बट स्लोली द रिपल्स स्प्रेड राईट द वे थ्रू द पॉन्ड.
परंतु हळूहळू मग त्या सरोवरामध्ये हे जे काही तरंग आहेत ते तरंग मात्र जाऊ लागतात दूरपर्यंत.
सो दोज रिपल्स आर स्टिल स्प्रेडिंग थ्रू इंडिया.
तर हे जे काही तरंग आहेत ते तरंग मात्र अजूनही भारतामध्ये असे दूरपर्यंत जात आहे.
इव्हन वी कुड से थ्रू द वर्ल्ड.
आपण असंही म्हणू शकतो की पूर्ण जगात आता हे तरंग चाललेले आहे.
सो दिस इज द इफेक्ट ऑफ अ मॅन हू इज सेल्फलेस.
तर जो माणूस अत्यंत निस्वार्थी आहे त्याचा हा परिणाम आपण पाहू शकतो.
आय डोंट नो टू व्हॉट एक्सटेंट, आय डोंट नो वेअर यू पुट बाबासाहेब ऑन द स्केल ऑफ थिंग्स.
आता मला माहित नाही की कुठपर्यंत आणि कुठपर्यंत त्यांची पातळी आपण कुठं त्यांना ठेवलं पाहिजे.
आय एम नॉट इंटरेस्टेड इन दॅट.
मला याच्यामध्ये रुची नाही.
ऑल आय एम कन्सर्न्ड विथ इज दॅट ही वॉज अ मॅन हू क्लिअरली डिड नॉट जस्ट ऍक्ट फॉर मी.
मला एवढं मात्र दिसत आहे की ही अशी एक व्यक्ती होती की त्यांची जी काही कृती आहे ही केवळ स्वतः मी साठी नव्हती.
ही ऍक्टेड फॉर द बेनिफिट ऑफ ऑल बीइंग्स.
तर सर्व जे काही प्राणी मात्र आहे त्यांच्या कल्याणासाठी ते काम करत.
ही हॅड अ डिफरंट काइंड ऑफ माइंड.
त्यांचं जे मन आहे थोडं वेगळ्या प्रकारचं मन होतं.
हिज माइंड वॉज बिगर दॅन आय.
मी जो आहे किंवा स्व जो आहे त्याच्यापेक्षाही त्यांचं मन मोठं विशाल होतं.
यू कुड से दॅट ही वॉज लाईक अ फोर्स ऑफ नेचर.
आपण असंही म्हणू शकतो ही जे काही हा जो काही निसर्ग आहे त्या निसर्गाची जणू काही एक मोठी शक्ती होती.
यू रिमेंबर आय टोल्ड यू दॅट स्टोरी अबाउट उर्गेन संघरक्षक.
आता तुम्हाला माहिती असेल की उर्गेन संघरक्षकांची जी काही गोष्ट आहे मी तुम्हाला सांगितलेली आहे.
ऑन द 6th ऑफ डिसेंबर ही डिस्क्राइब्ड हिज ओन एक्सपीरियन्स एज बीइंग लाइक अन इम्पर्सनल फोर्स.
आणि त्यांनी स्वतःचा जो अनुभव आहे 6 डिसेंबरला त्यांना जो आला होता ते एक प्रकार म्हणजे व्यक्तीच्या पलीकडची जी काही शक्ती आहे ती शक्ती त्यांनी अनुभवली.
सो बाबासाहेब वॉज लाईक दॅट इम्पर्सनल फोर्स.
तर बाबासाहेब एक प्रकारची म्हणजे व्यक्तीच्या पलीकडची जी काही शक्ती असते ती शक्ती त्यांच्यामध्ये.
जस्ट वर्किंग फॉर द बेनिफिट ऑफ अदर्स.
केवळ इतरांच्या कल्याणासाठी ही शक्ती कार्य करणारी शक्ती आहे.
बट समबडी लाईक दॅट कॅन हॅव अ ह्यूज इम्पॅक्ट.
आणि अशा प्रकारचं जर कोणी व्यक्ती असेल तर त्याचा फार मोठा असा परिणाम होऊ शकतो.
उर्गेन संघरक्षक हिमसेल्फ वी कॅन टेक हिम.
आता उर्गेन संघरक्षक त्यांना पण आपण इथं पाहू शकतो.
लुक ॲट व्हॉट यू आर एक्सपिरियन्सिंग नाउ.
आता तुम्ही पहा की या क्षणी तुम्ही काय अनुभव घेता.
यू कुडंट मेक दिस हॅपन फॉर युअरसेल्फ.
आता हा जो अनुभव तुम्ही स्वतःच काही मिळवू शकला नसता.
यू आर एंटरिंग द ऑर्डर, यू आर हॅव्हिंग दिस एक्सपिरियन्स बिकॉज ऑफ संघरक्षक.
आता तुम्ही संघामध्ये प्रवेश करीत आहात हा अनुभव तुम्हाला आलेला आहे हे संघरक्षितांमुळे.
And he says he didn't do this for himself.
आणि त्यांनी हे सांगितलं त्यांनी हे स्वतःसाठी केलेलं नाही.
He didn't think, oh, I'll start an order and then everybody will think how wonderful Sangrakshana is.
तर त्यांनी असा विचार नाही केला की हो आता मी एका संघाची निर्मिती करेल आणि मग सगळं विचार करतील की हा किती म्हणजे विलक्षण किती चांगले असे संघरक्षित आहे.
He didn't think one day there will be statues of me and people will bow down to me.
त्यांनी असा विचार नाही केला की एक दिवस म्हणजे माझा पण पुतळा असेल आणि त्या पुतळ्यापुढे लोक अभिवादन करतील.
He didn't think like that at all.
तर अजिबात त्याचा त्यांनी विचार केला नाही.
He saw a new Buddhist movement was needed and he responded to that need.
त्यांनी पाहिलं की नवीन बौद्ध चळवळीची गरज आहे आणि त्याला त्यांनी प्रतिसाद दिला.
And well, Sangrakshita's influence is not finished yet.
आणि संघरक्षितांचा जो काही प्रभाव आहे तो अजून काही संपलेला नाही.
Yes, it's affected you.
अर्थात त्याचा परिणाम तुमच्यावर झालेला आहे.
But the ripples coming from his life will spread wider and wider.
परंतु त्यांच्या जीवनामधून हे जे काही तरंग येत आहेत ते तरंग अजून अजून म्हणजे व्यापक होत जाताना.
दॅट्स द इफेक्ट ऑफ सेल्फलेसनेस.
आणि अशा प्रकारे निस्वार्थी असणं स्वविरहित असणं त्याचा असा परिणाम होतो
समथिंग कमिंग फ्रॉम बियॉन्ड आय
तर हा जो काही मी किंवा स्व आहे त्याच्या पलीकडून काहीतरी येत असतं
ऑफ कोर्स नॉट टू इग्नोर द बुद्ध
अर्थात बुद्धाला आपण म्हणजे दुर्लक्ष करू शकत नाही
द बुद्ध हु बिकेम नथिंग बट सेल्फलेसनेस
तर बुद्ध म्हणजे एक प्रकारे स्वविरहित किंवा निस्वार्थ अशा प्रकारची एक व्यक्ती होती
अंडरनीथ द बोधी ट्री ही बिकेम कंप्लीटली फ्री फ्रॉम सेल्फ क्लिंगिंग
तर त्या बोधी वृक्षाखाली पूर्णपणे ही जी स्व आसक्ती आहे त्याच्यातून बुद्ध मुक्त झाले
ही जस्ट बिकेम विजडम
तर केवळ ते प्रज्ञा झाले
ही बिकेम कंपॅशन
हा ते करुणा झाले
ही बिकेम कंप्लीटली लिबरेटेड एनर्जी
तर एक प्रकारे पूर्णपणे मुक्त झालेली जी काही शक्ती आहे वीर्य आहे ते झाले
एव्हरीथिंग ही डिड एव्हरीथिंग ही सेड केम फ्रॉम विजडम
जे काही त्यांनी केलं जे काही ते बोललेत हे सर्व प्रज्ञेतून आलं
एव्हरीथिंग ही डिड वॉज फॉर द सेक ऑफ कंपॅशन
तर जे काही ते करत होते हे केवळ करुणेसाठी होतं
ही लिव्ह 2500 इयर्स अगो
2500 वर्षापूर्वी ते जगलेत
बट ही स्टील अफेक्ट्स अस नाउ
परंतु त्यांचा जो परिणाम आहे तो आजही आपल्यावर होतो आहे
आवर लाइव्स आर लिफ्टेड अप बाय हिज लाइफ
त्यांच्या जीवनामुळे आपलं जीवन सुद्धा उंचावलेलं आहे
सो दीज ग्रेट बीइंग्स आर ग्रेट बिकॉज दे गो बियॉन्ड सेल्फ
आता हे जे काही महान व्यक्ती आहेत ते यासाठी महान आहेत कारण त्यांच्या त्या स्वच्या ते पलीकडे जात असतात
दॅट्स व्हॉट द वर्ल्ड नीड्स
आणि जगाला याचीच गरज आहे
दॅट्स व्हॉट कॅन रिअली बेनिफिट द वर्ल्ड
आणि जगाला खऱ्या अर्थाने याच्यामुळेच मदत होणार आहे
येस वी कॅन डू अ लॉट इफ वी आर जेनरस
आता समजा दातृत्व आपल्यामध्ये असेल तर आपण बरंच काही करू शकतो
बट वी कॅन ओनली डू सो मच बिकॉज एव्हरीथिंग कम्स बॅक टू आय
आता आपण तेवढंच करू शकतो कारण ह्या सगळ्यामधून म्हणजे शेवटी आपण मीकडेच येणार आहोत
व्हॉट द वर्ल्ड नीड्स इज समथिंग बियॉन्ड आय
तर जगाला कशाची गरज आहे की काहीतरी ह्या मीच्या पलीकडे पाहिजे
सो द वर्ल्ड इज लिफ्टेड अप बियॉन्ड इटसेल्फ
तर जग जे आहे खऱ्या अर्थाने असं उंचावेल आणि याच्या पलीकडे जाईल
यू कॅन सी दॅट इन इंडियन पॉलिटिक्स
आता भारतीय जे राजकारण आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता
इंडियाज A democracy, a wonderful democracy in many ways.
आता भारताची जी लोकशाही आहे एका अर्थाने म्हणजे अतिशय म्हणजे विलक्षण अतिशय चांगली आहे
But when you look at the politics, you can see everybody's just out for their own power, their own interest.
आणि मग तुम्ही जर राजकारणाकडे पाहिलं तर असं वाटतं की प्रत्येकाला सत्ता हवी आहे त्याची काही स्वतःची म्हणजे रुची आहे
It's the same in my country.
हा माझ्या देशामध्ये पण तेच आहे
इट्स अ मच मोर ऑर्डरली डेमोक्रेसी बट इट्स स्टील सेल्फ इंटरेस्टेड
आता खरं म्हणजे ते अत्यंत चांगल्या प्रकारे सुरळीत चालणारी लोकशाही आहे तरी पण त्यांच्यामध्ये लोकांचा स्वतःचा काही रुची आहे
अँड यू कॅन नेव्हर क्रिएट समथिंग रिली गुड रिली लास्टिंग ऑन दॅट बेसिस
आणि काहीतरी चांगलं सतत टिकून राहील असं या आधारावर आपण काही निर्माण करू शकत नाही
व्हॉट द वर्ल्ड नीड्स इज सेल्फलेसनेस
तर जगाला कशाची गरज आहे तर असा स्वविरहितपणा किंवा स्वच्या पलीकडे जाणं पाहिजे
व्हॉट द वर्ल्ड नीड्स इज बोधी
जगाला कशाची गरज आहे तर बोधीची गरज
व्हॉट द वर्ल्ड नीड्स इज धर्म धम्म
जगाला कशाची गरज आहे तर जगाला धम्माची गरज आहे
धम्म मीन्स दॅट स्ट्रीम ऑफ सेल्फलेस ऍक्टिव्हिटी
कारण धम्माचा अर्थ असा होतो की एक प्रकारे स्वविरहित अशा प्रकारची एक प्रवाह निर्माण होतो आपल्या कृतीचा
That's what the world really needs.
आणि हीच बाब आहे ज्याची जगाला गरज आहे.
That's what will really benefit the world.
आणि याच्यामुळे खऱ्या अर्थाने जगाचं कल्याण होणार आहे.
And that is what you are committed to realizing.
आणि हीच बाब आहे ज्याच्यासाठी तुम्ही प्रतिज्ञाबद्ध झालेला आहात हे जाणून घेण्यासाठी.
On Sunday the process will be complete.
आता रविवारी ही जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल.
You will have dedicated your life to becoming selfless
tar tumhi tumcha jivan samarpit kelela asel asha swacha palikade janacha
you will have dedicated your life to bodhi
tar tumhi tumcha jivan samarpit kelela asel bodhi sathi
you will have dedicated your lives to dharma
tar tumhi tumcha je jivan aahe te samarpit kelela asel dhamma sathi
you will have dedicated your lives to this stream of compassionate activity
ani tumhi tumcha jivan samarpit kelela asel ki je kai karunecha karya aahe yacha pravah sada suru rahe
So when you accept this ordination you're doing it for the benefit of all
tar jeva tumhi diksha grahan karta teva sarvancha kalyana sathi tumhi he karat asta
and you're committing yourself in this way will benefit all
ani asha prakare tumhi he pratityabaddhata karat asta ki jene karun itrancha kalyan hoye
because you've strengthened the movement towards selflessness
कारण अशा प्रकारे ही जी काही चळवळ आहे त्याला तुम्ही एक प्रकारे म्हणजे मजबूती दिलेली आहे की या स्वच्या पलीकडे जाण्याचा हा जो काही प्रवाह आहे तो अजून पुढे जाईल.
बाय युअर कमिटिंग युअर सेल्फ टू द थ्री ज्यूल्स युअर स्ट्रेंथनिंग द होल मूवमेंट टुवर्ड्स सेल्फलेसनेस.
तर त्रिरत्नाला म्हणजे एक प्रकारे शरण जाऊन तुम्ही पूर्णपणे म्हणजे ही जी काही चळवळ आहे जी काही गती आहे त्याला अजून तुम्ही मजबूती आणलेली.
दॅट फोर्स इन द वर्ल्ड बिकम स्ट्रॉंग.
आणि जगामध्ये मग ही जी काही गती आहे ती अजून मजबूत होणार आहे.
अँड सेल्फलेसनेस बिकम्स मोर अँड मोर ऑफ अ रियालिटी इन द वर्ल्ड.
आणि मग स्वविरहितपणा किंवा स्वच्या पलीकडे जाणं अधिक अधिक सत्यता जगामध्ये आणू शकेल.
इट्स व्हेरी व्हेरी मिस्टेरियस दिस सेल्फलेसनेस.
आता स्वच्या पलीकडे असणं हे मोठं रहस्यमय आहे.
इट्स एज इफ समथिंग इज वर्किंग थ्रू यू बट विच इजंट सेपरेट फ्रॉम यू.
आता काहीतरी असं आहे जे तुमच्यामधून कार्य करता आहे परंतु तुमच्यापेक्षा काही ते वेगळं पण नाही.
यू डू थिंग्स बट देर नॉट फॉर मी.
आता तुम्ही काही करत असता पण ते स्वतःसाठी नसतं.
बट इट्स नॉट समबडी एल्स डूइंग.
परंतु कुणीतरी ते करताय असं पण नसतं.
इट्स नॉट सम गॉड ऑर सम स्पिरिट.
असं नाही मग एखादा कोणी देव आहे किंवा बाह्य शक्ती आहे.
इट्स प्रोसेसेस आर अनफोल्डिंग इन यू दॅट आर नॉट बेस्ड ऑन सेल्फ.
तर तुमच्यामध्ये कशी प्रक्रिया आहे ती अशा प्रकारे उमलत जाते पुढे परंतु त्याच्यामध्ये हा स्व नसतो.
वन्स युअर कार्मिक डेव्हलपमेंट हॅज गॉन व्हेरी फार दिस बिकम्स अ पॉसिबिलिटी.
आणि जेव्हा म्हणजे तुमची ही जी काही कर्माची शक्ती आहे कर्म जे आहे ते अत्यंत जेव्हा पुढे जाते तर मग ही शक्यता त्याच्यामध्ये निर्माण होते.
थ्रू कर्म यू कॅन ब्रेक द बॉन्ड्स ऑफ सेल्फ.
तर कर्मामुळे तुम्ही हे जे काही स्वचे म्हणजे बंधनं आहेत ते तुम्ही तोडू शकता.
यू कॅन ब्रेक थ्रू द डिल्यूजन ऑफ सेल्फ.
तर स्वबद्दलचं जे काही एक अज्ञान आहे ते अज्ञान तुम्ही तोडू शकता.
बट एव्हरीथिंग डझंट जस्ट स्टॉप देअर.
परंतु सर्वच काही मग तिथे थांबत नाही.
इट्स नॉट दॅट व्हेन यू gain insight everything just stops.
ata asa nahi ki jeva tumhala antardrushti prapt hote to sarvat kai tiza thamlela asta.
a new kind of motivation comes about.
ani mag navin prakarchi ek prerna ji ahe ti nirman hote.
you may have experienced something of that before.
ata he yacha adi tumhi kadachit anubhavlele asel kai tari.
but now it comes into full bloom.
परंतु आत्ता मात्र पूर्ण विकसित झालेली पूर्ण उमललेली ही असेल.
द स्टेट ऑफ माइंड यू एक्सपिरियन्स इज ऑफ स्पॉन्टेनियस कंपॅशन.
आणि मग अशा प्रकारची ही मनोअवस्था असते अत्यंत उत्स्फूर्तपणे करुणा जी आहे त्याच्यामध्ये निर्माण होत असते.
अनफोर्स्ड विजडम.
हा एक प्रकारे तुम्हाला जोर जबरदस्ती नाही तर सहजपणे प्रज्ञा निर्माण होते.
यू लुक यू जस्ट लुक यू सी द ट्रूथ.
तुम्ही पाहता केवळ पाहता आणि तुम्हाला सत्य दिसत.
यू सी अ नीड यू जस्ट रिस्पॉन्ड.
तुम्ही गरज पाहता आणि केवळ प्रतिसाद देता.
दिस इज व्हॉट वी आर ट्राइंग टू अचीव.
आणि हेच आहे जे आपण साध्य करायचा प्रयत्न करीत आहोत.
अँड इट्स कम्प्लीटली पॉसिबल.
आणि हे पूर्णपणे शक्य आहे.
वी कॅन मूव्ह व्हेरी फार टुवर्ड्स इट.
तर आपण अत्यंत सखोलपणे किंवा अत्यंत दूर इथे जाऊ शकतो.
वी कॅन इव्हन मेक इट फ्लावर विदइन अस.
आणि आपण आपल्यामध्ये पूर्णपणे उमलू पण देऊ शकतो.
इफ वी सेट अप द राईट कंडिशन्स इट विल कम अबाउट.
जर आपण योग्य परिस्थिती निर्माण केली तर मग मात्र हे आपल्यामध्ये निर्माण होईलच.
वन्स दॅट स्टेट ऑफ माइंड इज अलाइव इन यू इट विल बेनिफिट ऑल बीइंग्स.
आणि एकदा का जर अशा प्रकारची मनोवस्था तुमच्यामध्ये निर्माण झाली तर सर्व जे प्राणी मात्र आहे त्यांचं कल्याणच होईल.
एव्हरीबॉडी विल बी अफेक्टेड हाउएव्हर डिस्टन्टली.
आता लांब जरी असले तरी सुद्धा याचा मात्र सर्वांवर परिणाम होईल त्यांचं कल्याण होईल.
यू विल ब्रिंग इन टू द वर्ल्ड अ कम्प्लीटली डिफरंट लेव्हल.
तर जगाला तुम्ही अत्यंत एक वेगळ्या पातळीपर्यंत घेऊन जाल.
अँड एव्हरीबॉडी हू कम्स इन कॉन्टॅक्ट विथ यू विल फील दॅट.
आणि जे कोणी तुमच्या संपर्कात येतील त्यांना हे जाणवेल.
दिस इज व्हॉट यू आर कमिटिंग युअरसेल्फ्स टू.
आणि ही बाब आहे ज्याच्यासाठी तुम्ही ही प्रतिज्ञाबद्धता करत आहात.
अँड दिस इज व्हॉट यू विल बी बिगिनिंग टू ब्रिंग अबाउट इफ यू वर्क ऑनेस्टली अँड फेथफुली.
आणि अत्यंत प्रामाणिकपणे अत्यंत म्हणजे श्रद्धायुक्त तुम्ही जर अशा प्रकारे कार्य केलं तर हे तुम्ही स्वतःमध्ये निर्माण कराल.
As you meditate, as you study, as you practice in general, you'll become more and more selfless.
तर जेव्हा तुम्ही ध्यान कराल अभ्यास कराल आचरण कराल तर अधिक अधिक तुम्ही स्वच्या पलीकडे जाल.
You'll become more and more full of metta.
हा अधिक अधिक तुम्ही मैत्रीपूर्ण व्हाल.
And gradually your metta will break free from self.
आणि मग हळू हळूपणे तुमची जी मैत्री आहे त्या स्वपासून मुक्त होऊ लागेल.
And you'll experience more and more that impersonal force working through you.
आणि मग अधिक अधिक अगदी व्यक्तिविरहित अशा प्रकारची एक शक्ती तुमच्यामधून कार्य करत आहे असं तुम्हाला दिसेल.
इफ यू लाईक द फोर्स ऑफ द धम्म.
जर तुम्ही याला असंही म्हणू शकाल की धम्माची ही शक्ती असेल.
And that will be of the greatest possible benefit to all life.
आणि मग जे काही सगळं जीवन आहे त्या सर्वांना याच्यामधून अतिशय फायदा होईल, त्यांचं कल्याण होईल.
सो दिस इज व्हॉट यू आर कमिटेड टू.
तर ही बाब आहे ज्याच्यासाठी तुम्ही प्रतिज्ञाबद्ध होता.
सो व्हेन यू accept this ordination, you accept it so that you can bring this spirit into the world.
तर तुम्ही जेव्हा ही दीक्षा ग्रहण करता, स्वीकार करता, तर अशा प्रकारचं चैतन्य जगात आणण्यासाठी तुम्ही एक प्रकारे प्रयत्न करता.
सो यू नॉट देअर येट.
आता अजून तुम्ही तिथपर्यंत आलेला नाही.
अनफॉर्च्युनेटली बिकमिंग एन ऑर्डर मेंबर डझंट मीन बिकमिंग इन्स्टंटली सेल्फलेस.
आता धर्मचारी होणं म्हणजे असं नाही की तात्काळ म्हणजे तुम्ही स्वविरहित होऊन जाल.
देयर्स अ लॉट ऑफ वर्क टू डू.
तर याच्यासाठी खूप कार्य करावं लागेल.
वी आर स्टिल कॉट अप विथ आय.
तर अजूनही ह्या मी मध्येच म्हणजे आपण जकडलेलो आहोत.
बट नेव्हर माइंड.
पण काय हरकत नाही.
देयर्स अ पाथ.
तर इथं मार्ग आहे.
देयर्स अ पाथ ऑफ स्किलफुल ऍक्शन.
तर हा जो मार्ग आहे आपल्या कुशल कर्माचा.
अँड वी कॅन नो दॅट इफ वी फॉलो दॅट पाथ ऑफ स्किलफुल ऍक्शन इट विल डेफिनेटली लीड टू द पॉइंट एट व्हिच वी ट्रान्सेंड सेल्फ.
तर आपल्याला माहिती आहे की हा कुशल कर्माचा मार्ग आहे आणि जर या मार्गावर जर आपण चालत राहिलो तर निश्चितच आपल्याला जिथं पोहोचायचं आहे तिथं आपण पोहोचू शकतो.
बट इट रिक्वायर्स अ फुल डेडिकेशन.
परंतु याच्यासाठी मात्र पूर्णपणे आपलं समर्पण फार आवश्यक आहे.
इट रिक्वायर्स अस टू पुट ऑल आवर एनर्जी इनटू इट.
तर याच्यासाठी मात्र आपली संपूर्ण शक्ती आपण इथं ओतणं अत्यंत गरजेचं आहे.
दिस इज युअर टास्क नाउ दॅट यू आर बीइंग ऑर्डेन्ड.
आता तुमची दीक्षा होणार आहे तर हेच तुमचं कार्य आहे.
यू नीड टू ऑर्गनाइज युअर लाईव्स सो दॅट यू गॉट मॅक्सिमम एनर्जी फॉर डेव्हलपिंग स्किलफुल ऍक्शन.
तर तुम्हाला तुमचं जीवन अशा प्रकारे त्याचं नियोजन केलं पाहिजे की तुम्हाला तुमच्या विकासासाठी अधिक अधिक शक्ती वापरता येईल.
You need particularly to begin with to build up your mental powers, as it were.
तर एक प्रकारे तुम्हाला आधी हे करावं लागेल की तुमची जी काही मानसिक शक्ती आहे ती तुम्हाला विकसित करावी लागेल.
You need to build up your self-awareness.
हां, तुमची जी स्वजागृती आहे ती तुम्हाला वाढवावी लागेल.
You need to practice ethics. You need to practice meditation.
तर तुम्हाला शीलांचं आचरण केलं पाहिजे, ध्यानाचं आचरण केलं पाहिजे.
This is your main task.
तर हे तुमचं मुख्य कार्य आहे.
I know sometimes people think that becoming a dhammachari means becoming an officer.
आता काही लोकांना वाटतं की धर्मचारी बनणं म्हणजे जणू काही अधिकारी बनणं.
And you think that then you're going to take on lots of responsibility, become chairman of this etc.
आणि मग तुम्हाला असं वाटतं की खूप काही आता जबाबदारी घेतली पाहिजे, याचा चेअरमन झाला पाहिजे, अजून अशाच प्रकारे काही.
Don't think like this.
तर अशा प्रकारे विचार करू नका.
Just think about developing skillful action.
तर याचाच विचार करा की जे काही कुशल कर्म आहे त्याचा कसा विकास करू शकता.
And of course, developing skillful action means helping other people.
आणि अर्थातच याचा असा अर्थ निघतो की कुशल कर्म याचा विकास करणं म्हणजे इतरांची मदत करणं.
And what people need more than anything is the Dhamma.
आणि लोकांना जर खरंच कशाची काही गरज असेल तर ती धम्माची होईल.
सो थिंक ऑफ हेल्पिंग टू स्प्रेड द धम्म.
तर याचा विचार करा की हा धम्माचा कसा प्रचार होईल.
यू डोंट हॅव टू स्प्रेड इट युअरसेल्फ नेसेसरली.
आता हे आवश्यक नाही की हे तुम्हीच म्हणजे याचा प्रचार केला.
बट यू कॅन हेल्प अदर्स टू डू सो.
परंतु इतरांना हे करण्यासाठी तुम्ही मदत करू शकता.
आय थिंक प्रॉब्ली फॉर अ न्यू ऑर्डर मेंबर द बेस्ट थिंग टू डू इज टू अप्रेंटिस युअरसेल्फ टू समबडी.
आता जे नवीन धम्मचारी आहे त्यांच्यासाठी अधिक चांगलं होईल की कुणासोबत तरी तुम्ही एक प्रशिक्षणार्थी म्हणून म्हणजे काम करा.
बिकम समबडीज प्युपिल इफ यू लाईक.
तर तुम्ही असंही म्हणू शकता की एखाद्याचं तुम्ही जणू काही विद्यार्थी बना.
लर्न हाऊ टू स्प्रेड द धम्म.
तर तुम्ही हे शिकून घ्या की कशा प्रकारे धम्माचा प्रचार होऊ शकतो.
बट बी केअरफुल दॅट युअर स्प्रेडिंग ऑफ द धम्म डझंट बिकम सेल्फिश.
तर याची काळजी घ्या की तुमचा हा जो काही धम्म प्रचार आहे तो कुठेतरी म्हणजे स्वार्थी होता का माने.
नो, आय एम गोइंग टू गिव्ह द टॉक टुडे.
तर आज मी प्रवचन देणार आहे.
व्हॉट अ गुड टॉक आय गिव्ह.
हा, मी किती चांगलं प्रवचन देतो.
नो, दे शुड लिसन टू मी.
हा, त्यांनी माझंच ऐकलं पाहिजे.
दे डिडंट गिव्ह मी प्रॉपर फ्लावर्स.
त्यांनी मला योग्य प्रकारची फुलं दिलेली नाही.
माय नेम वॉजंट बिग.
हा, माझं नाव मोठं तिथं नव्हतं.
माय नेम वॉजंट देअर.
माझं नाव तिथं नव्हतं.
इट डझंट मॅटर अबाउट युअर नेम.
तर तुमचं नाव तिथं आहे की नाही हे काही महत्वाचं नाही.
यू आर नॉट स्प्रेडिंग द धम्म फॉर द सेक ऑफ फ्लावर्स.
तर या फुलासाठी मात्र तुम्ही धम्माचा प्रचार करीत नाही.
यू आर नॉट स्प्रेडिंग द धम्म फॉर द अ बिग माला.
हा, तर तुम्ही धम्माचा प्रचार याच्यासाठी करत नाही की मोठा हार तुम्हाला मिळेल.
यू आर नॉट स्प्रेडिंग इट फॉर युअर नेम ऑन अ पोस्टर.
हा, त्या पोस्टरवर तुमचं नाव असेल याच्यासाठी तुम्ही धम्म प्रचार करीत नाही.
यू आर डुईंग इट बिकॉज यू आर डेव्हलपिंग स्किलफुल ऍक्शन.
तुम्ही हे यासाठी करत आहात कारण तुम्ही कुशल कर्माचा विकास करीता.
And because you're trying to benefit others.
आणि तुम्ही इतरांचं कल्याण करण्याचा प्रयत्न करता.
You're trying to develop this selfless mind.
तर हा स्वविरहित अशा प्रकारचा मन जे आहे त्याचा विकास करण्याचा तुम्ही प्रयत्न करीता.
You know, don't think, well, I'm the chairman.
तर असा विचार नका करू की मी चेअरमॅन आहे.
They should listen to me.
हा, त्यांनी माझं ऐकलं पाहिजे.
Whatever I say, they should do.
मी जे काही म्हणतो तेच त्यांनी केलं पाहिजे.
Don't think like that.
तर असा विचार करू नका.
If you take on responsibility, do it for the sake of skillful action.
जर तुम्ही काही जबाबदारी घेतली असेल तर जे काही कुशल कर्म आहे हे करण्यासाठी त्याचा वापर करा.
Do it to help others.
तर हे इतरांची मदत करण्यासाठी तुम्ही करा.
Listen to your own voice.
तर तुम्ही स्वतःचा आवाज ऐका.
Watch your own feelings.
तर तुमच्या स्वतःच्या काय भावना आहेत.
If you feel upset, if you feel humiliated, I.
जर तुम्हाला फार म्हणजे वाईट वाटत असेल, तुमचा अपमान झाला असं वाटत असेल, तर इथं हा मी आहे.
If you find yourself saying, they should respect me.
जर तुम्ही असा मनात विचार करता की त्यांनी माझा आदर केला पाहिजे,
आय,
तर इथं हा मी आहे.
इफ यू हियर युअरसेल्फ सेइंग आय एम सो गुड,
हा, किंवा तुम्ही स्वतः असं ऐकत असाल की मी किती चांगला आहे,
आय,
तर इथं हा मी आहे.
इफ यू फील रिझेंटफुल, आय,
तर मनामध्ये काहीतरी चीड येत असेल, तर इथं हा मी आहे.
इफ यू फील ह्युमिलिएटेड, आय,
जर तुम्हाला फार अपमानित झाल्यासारखं वाटत असेल, तर इथं हा मी आहे.
इफ यू स्टार्ट टू ब्लेम, आय,
तर तुम्ही इतरांना दोष देत असाल, तर इथं हा मी आहे.
लुक अट युअर ओन इमोशन्स,
तर स्वतःच्या भावनांकडे पहा.
लुक अट युअर सेल्फ,
स्वतःकडे पहा.
वी ऑलवेज लुकिंग टू ब्लेम अदर पीपल,
तर आपण इतरांना दोष देण्याचा नेहमी प्रयत्न करतो, त्यांच्याकडेच पाहत असतो.
व्हॉट अबाउट मी,
परंतु माझ्याबद्दल काय आहे.
बिकॉज दॅट आय इज व्हेरी व्हेरी कनिंग,
कारण हा जो मी आहे हा मोठा धूर्त असतो.
आय डिस्गाइज इटसेल्फ,
हा, हा जो मी आहे स्वतःला म्हणजे मोठ्या चाणक्षपणे लपवून ठेवतो.
नो 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 नो, आय नो, आय डोंट वॉन्ट एनी पॉवर फॉर मायसेल्फ,
मला माझ्यासाठी काही सत्ता वगैरे नको आहे.
बट दोज पीपल, दे डोंट नो हाऊ टू डू,
परंतु त्यांना मात्र कळत नाही की हे कसं केलं पाहिजे.
अँड आय वॉन्ट, आय ओनली वॉन्ट टू डू इट टू हेल्प,
हा, आणि हे याच्यासाठीच करतोय किंवा त्यांना मदत करण्यास.
दे शुड रिस्पेक्ट मी,
आणि त्यांनी माझा आदर केला पाहिजे.
दे शुड डू व्हॉट आय से,
आणि मी जे काही सांगतो ते त्यांनी ऐकलं पाहिजे.
इट्स जस्ट आय,
तर इथे हा मी आहे.
आय एम नॉट अँग्री,
मला काही राग आला
नाही. आय एम नॉट अँग्री,
मला काही राग आलेला नाही.
इट्स देम,
हा, ते लोक आहेत.
आय इज एट द बॅक ऑफ इट,
हा, आता इथं हा मी त्याच्या पाठीमागे.
कीप ऑन लुकिंग फॉर दॅट एलिमेंट,
तर हे जे आहे तत्व ते त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत राहा.
लुक अट द वे यू कॉन्स्टंटली ट्राइंग टू मेक आय बिगर, प्रोटेक्ट आय,
तर हे बघत राहा की हा मी मोठा करण्याचा प्रयत्न किंवा मी ची सुरक्षा करण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करीत असतो.
लुक अट युअर ओन फिलिंग्स, लुक अट युअर ओन थिंकिंग,
तर स्वतःच्या काय भावना आहेत, स्वतःचे विचार कसे आहेत याच्याकडे तुम्ही पहा.
लुक अट युअर ओन स्टेट ऑफ माइंड,
स्वतःची जी काही मनोअवस्था आहे याच्याकडे तुम्ही पहा.
टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर दॅट,
आणि त्याची तुम्ही जबाबदारी घ्या.
यू कॅन्ट टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर एनिथिंग एल्स अंटिल यू टेक इन रिस्पॉन्सिबिलिटी फॉर दॅट,
तर तुम्ही कुठलीही दुसरी जबाबदारी तोपर्यंत घेऊ शकत नाही जोपर्यंत याची तुम्ही जबाबदारी घेणार नाही.
इट्स अ बिट लाइक ड्रायव्हिंग अ कार,
जसं आता तुम्ही समजा कार चालवित आहात.
इफ यू आर ड्रंक यू शुडंट गेट इन अ कार,
आता समजा तुम्ही जर दारू प्यायलेला असाल तर तुम्ही मग ते कारामध्ये जाऊ नये.
बिकॉज यू आर नॉट इन कंट्रोल ऑफ युअर सेल्फ,
कारण इथं तुमचं स्वतःवरच नियंत्रण नाही.
वेन यू ट्राय टू कंट्रोल द कार, यू विल बी कंट्रोलिंग इट विथ अन आउट ऑफ कंट्रोल पर्सन.
आता तुम्ही ती कार नियंत्रण करण्याचा प्रयत्न करता, परंतु जो स्वतःच नियंत्रित नाही तो कसा नियंत्रण करेल.
एंड यू गो ऑल ओव्हर द प्लेस,
आणि मग ती कार अशा प्रकारे चालेल.
एंड यू विल हॅव अ सिरियस ऍक्सिडेंट,
आणि गंभीर मग अपघात होऊ शकतो.
अ लॉट ऑफ द टाइम वी आर वॉकिंग अराउंड इन चार्ज ऑफ थिंग्स बट नॉट इन चार्ज ऑफ आवर सेल्फ,
आणि बऱ्याचदा आपण अनेक गोष्टीचं म्हणजे इन्चार्ज आपल्याकडे असतं, परंतु स्वतःचा इन्चार्ज मात्र स्वतःकडे नसतो.
एंड वी डू सो मच हार्म,
आणि याच्यामुळे आपण खूप इजा पोहोचवतो.
वी क्रिएट डिव्हिजन, वी क्रिएट अँटॅगनिझम,
तर आपण विभाजन करीत असतो.
ऑपोजिशन,
हा, आपण मग एक विरोध निर्माण करत असतो.
वी क्रिएट फॅक्शन्स,
हा, त्याच्यामुळे विभाजन होत असतं.
माय सेंटर, युअर सेंटर,
माझं केंद्र, तुमचं केंद्र.
माय पीपल, युअर पीपल,
हा, माझे लोक, तुमचे लोक.
एंड वी गो ऑन लाइक दॅट,
आणि मग अशा प्रकारे आपलं सुरू राहतं.
सो मस्ट टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर आवर ओन कर्मा,
तर आपल्या कर्माची जबाबदारी घ्या.
And before you take responsibility for anything else, take responsibility for that.
तर कुठलीही इतर जबाबदारी घेण्याआधी ही जबाबदारी तुम्ही घ्या.
You otherwise see people with huge power.
नाही तर तुम्ही लोकांना पाहता ज्यांच्याकडे खूप मोठा म्हणजे एक सत्ता आहे शक्ती आहे.
यु सी बिग ऑफिसर्स सो दे गॉट सो मच पॉवर.
आता मोठे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे खूप मोठी सत्ता असते.
बट समटाइम्स व्हेन यू स्पीक टू देम यू थिंक दिस मॅन इज अ फूल.
आणि मग काय वेळेस त्या माणसाशी बोलताना असं लक्षात येतं की अरे हा माणूस तो मूर्ख आहे.
हिज नॉट नो आयडिया अबाउट हिमसेल्फ.
त्याला स्वतःबद्दलची काहीच कल्पना नाही.
बट हिज गॉट ह्यूज पॉवर. हिज गॉट अ बिग अम्बॅसेडर विथ अ ब्लू लाईट ऑन टॉप अँड रेड लाईट ऑन टॉप अँड सो ऑन.
आणि मग त्याच्याकडे म्हणजे फार मोठी कार असते, त्याच्यावर लाईट असतो लाल किंवा निळा, आणि अशा प्रकारे एक मोठेपणा त्याला आलेला.
बट इज नॉट इन कंट्रोल ऑफ हिमसेल्फ.
परंतु स्वतःवर मात्र त्याचं काहीच नियंत्रण नसतं.
हिज अ गॉड फॉर यु नो crores of people.
Ani karodo lokansathi matra ha manus dev asto.
But he is not a god in control of himself.
Parantu ha dev asa ahe ki tyachyavar matra tyacha niyantran nahi.
When you think about it, the Hindu gods are a bit like that.
Ani tumhi jar vichar kela tar Hindu dev pan asha prakarcheche ahet.
They're in control of so much power, but they're not in control of themselves.
Tar tyanchyakade khup modi satta aste, pan swatavar matra tyancha kahit niyantran nahi.
You see, this deva principle goes from top to bottom.
Ani tumhi pahata ki he dev je tattva ahe te agdi var pasun tar khal paryant aplyala dista.
Father of the house says I'm the god in this house.
Ani gharacha jo kai mhanje pita aso to mhanto ki ya gharacha mi dev ahe.
But the god isn't even in control of his own, himself.
Parantu ha jo dev ahe tyacha swatavar hi kai niyantran nasta.
So yes, we must take responsibility for self.
Tar apan swata sathi matra swatachi jabdari ghetli
pahije. When you're committing yourself, that's what you're committing yourself to.
Ani jeva tumhi pratijnyabaddha hot asta tar hi ek bab ahe jyacha sathi tumhi pratijnyabaddha hot.
You're not becoming an officer.
तुम्ही काही अधिकारी बनत नाही.
आय थिंक यू बीन ॲडवाइज्ड नॉट टू टेक मेजर रिस्पॉन्सिबिलिटी फॉर सेव्हरल इयर्स.
मला असं वाटतं तुम्हाला हा सल्ला दिला गेला असेल की काही वर्षपर्यंत तुम्ही कुठली अशी मोठी जबाबदारी घेऊ नये.
अँड दॅट्स व्हेरी गुड.
आणि हे फार चांगलं आहे.
बिकॉज इट गिव्स यू अ चान्स टू टेक द मोस्ट इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटी.
कारण त्याच्यामुळे तुम्हाला संधी मिळते की जी अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे ती तुम्ही घेऊ शकता.
टू रिअली टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर युअर ओन कर्म.
तर तुमची जी कर्म आहेत त्याच्यासाठी खरंच तुम्ही जबाबदारी घ्या.
टू बिकम स्ट्रॉंग in skillful action.
तर जे काही कुशल कर्म आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे मजबूत व्हा.
टू रिअली अंडरस्टँड युअरसेल्फ.
आणि खऱ्या अर्थाने स्वतःला समजून घ्या.
देन यू कॅन बिगिन टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी.
आणि मग तुम्ही जी काही जबाबदारी आहे ती घेण्यासाठी सुरुवात करू शकता.
डेफिनेटली कन्सल्ट युअर प्रीसेप्टर्स अँड कल्याण मित्रस बिफोर टेकिंग एनीथिंग ऑन.
आणि निश्चितच मोठी जबाबदारी घेण्याआधी तुमचे जे उपाध्याय आहेत, कल्याण मित्र आहेत, त्यांच्याशी तुम्ही सल्ला मसलत करा.
I'm afraid that there are areas of our movement even today that are a bit out of control.
आता आपल्या चळवळीमध्ये बऱ्याचशा अशा बाबी आहेत ज्या अगदी नियंत्रणाच्या बाहेर आहेत.
There's conflict, there's confusion.
तर तिथं अशा प्रकारे काही संघर्ष आहे, काही संभ्रम आहेत.
There's faction.
विभाजन आहेत.
Well, if people would just take responsibility for themselves, that would disappear.
आणि स्वतःसाठी जी जबाबदारी लोकांनी घेतलेली असते ती मात्र नंतर लयात जाते.
They're always talking about other people.
आणि मग ते इतरांबद्दलच जास्त बोलतात.
But just talk about yourself, understand yourself.
तर तुम्ही स्वतःबद्दल बोला, स्वतःला समजून घ्या.
So yes, when you become order members, don't add to that.
तर जेव्हा तुम्ही म्हणजे धर्मचारी व्हाल तेव्हा ह्या इतर गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही नका आणू.
Take responsibility for yourself.
तर स्वतःसाठी तुम्ही जबाबदारी घ्या.
वर्क विथ अदर्स टू स्प्रेड द धम्म.
इतरांसोबत धम्माचा प्रचार करण्यासाठी कार्य करा.
वर्क इन अ स्पिरिट ऑफ हेल्पफुलनेस.
आणि मदत करण्याच्या म्हणजे चैतन्यातून काम करा.
इन अ स्पिरिट ऑफ ह्युमिलिटी.
हा, नम्रपणे तुम्ही काम करा.
विदाउट प्राईड.
हा, कुठलाही म्हणजे अहंकार त्याच्यामध्ये असू देऊ नका.
अँड कीप अप इंटेन्सिव्ह धम्म प्रॅक्टिस.
आणि अत्यंत सखोल धम्म आचरण जे आहे ते सातत्याने सुरू ठेवा.
यू नीड दॅट.
याची तुम्हाला गरज आहे.
यू नीड युअर रेग्युलर मेडिटेशन.
तुमचं जे नियमित ध्यान आहे त्याची तुम्हाला गरज आहे.
यू नीड रेग्युलर स्टडी ऑफ द धम्म.
हा, धम्माचा नियमित अभ्यास करणं तुम्हाला याची गरज आहे.
अदरवाइज यू फॉरगेट व्हेअर यू आर गोइंग.
किंवा मग कुठं तुम्हाला जायचं आहे ते तुम्ही विसरून जाल.
यू फॉरगेट व्हॉट इट इज यू आर ट्राइंग टू डू.
तुम्हाला काय करायचं आहे याचा सुद्धा तुम्हाला विसर होईल.
यू फॉरगेट दॅट यू आर लिव्हिंग फॉर द सेक ऑफ सेल्फलेसनेस.
आणि मग हे तुम्ही विसरून जाल की स्वविरहितसाठी तुम्हाला जगायचं आहे याचा सुद्धा विसर होईल.
यू जस्ट गेट लॉस्ट.
आणि कुठेतरी स्वतःला हरवून बसाल.
सो कीप ऑन स्टडींग.
तर हा अभ्यास जो आहे तो सुरू ठेवा.
कम ऑन रिट्रीट.
हा, शिबिरामध्ये येत चला.
कम ऑन सिरियस मेडिटेशन रिट्रीट.
आणि जे गंभीर ध्यान शिबिर आहेत अशा शिबिरांना या.
आय लीड टू सच रिट्रीट्स एव्हरी इयर.
तर प्रत्येक वर्षी अशा प्रकारची दोन शिबिरं याचं मी नेतृत्व करतो.
आय नो चंद्रबौरी डज रिट्रीट्स वरकवाडी.
आणि मला माहिती आहे की चंद्रबोधी वरकवाडी इथं शिबिर घेत असतात.
कम ऑन, गोइंग फॉर रिफ्यूज रिट्रीट्स.
आणि शरणगमनाच्या शिबिरांना या.
बट गो ऑन रिट्रीट वन्स ऑर ट्वाइस अ इयर फॉर यू.
तर स्वतःसाठी तुम्ही वर्षातून एक किंवा दोनदा शिबिरात जा.
अँड देन यू कीप इन टच विथ दिस स्पिरिट.
आणि मग अशा प्रकारचं हे जे काही चैतन्य आहे हे चैतन्य तुम्ही कायम ठेवू शकाल.
अँड देन युअर ऑर्डिनेशन विल बी एक्सेप्टेड रिअली फॉर द बेनिफिट ऑफ ऑल बीइंग्स.
आणि मग मात्र तुमची ही जी काही दीक्षा आहे खऱ्या अर्थाने सर्व प्राणी मात्राच्या कल्याणासाठी स्वीकार करण्यात आली असं होतं.
बिकॉज यू आर जेन्युइनली ब्रिंगिंग द धम्म मोर अँड मोर इनटू लाईफ.
कारण तुम्ही खरोखरच म्हणजे धम्म तुमच्या जीवनामध्ये अधिक अधिक त्याला तुम्ही जिवंतपणे ठेवाल.
यू बी जेन्युइनली डेव्हलपिंग दिस डिफरंट काइंड ऑफ माइंड.
आणि मग हा अगदी वेगळ्या प्रकारचं जे मन आहे खरोखर तुम्ही त्याचा विकास करू लागाल.
अँड दॅट विल बी फॉर द बेनिफिट ऑफ एव्हरीबॉडी.
आणि याचा मात्र सर्वांना फायदा होईल, त्यांचं कल्याण होईल.
बट इफ यू आर नॉट टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी फॉर युअरसेल्फ यू आर नॉट वर्किंग फॉर द बेनिफिट ऑफ ऑल बीइंग्स.
आणि जर तुम्ही स्वतःची जबाबदारी घेऊ शकला नाही तर मग इतरांच्या कल्याणासाठी तुम्ही कार्य करतात असं होणार नाही.
यू आर नॉट इव्हन वर्किंग फॉर युअर ओन बेनिफिट.
मग इथे मात्र तुम्ही स्वतःच्या कल्याणासाठी काम करतात असं होणार नाही.
इफ यू आर नॉट डेव्हलपिंग स्किलफुल ऍक्शन यू आर नॉट वर्किंग फॉर द बेनिफिट ऑफ ऑल बीइंग्स.
जर तुम्ही कुशल कर्माचा विकास करत नसाल तर मग इतरांच्या कल्याणाचं तुम्ही काम करतात असं होणार नाही.
इफ यू आर नॉट डुईंग युअर मेडिटेशन, इफ यू आर नॉट डुईंग युअर स्टडी, यू आर नॉट वर्किंग फॉर द बेनिफिट ऑफ ऑल बीइंग्स.
जर तुम्ही तुमचं ध्यान करत नसाल, तुमचा अभ्यास करत नसाल तर तुम्ही इतरांच्या कल्याणासाठी कार्य करीतात असं होणार नाही.
इफ यू आर नॉट वर्किंग विथ others to spread the dhamma in a helpful humble spirit you're not benefiting all beings.
ani itranna mhanje tumhi namrapane ani far changlya prakare jar tumhi madat karat nasal tar ek prakare tumhi he je kai tharavlela ahe he karet nahi.
and you will not be developing more and more of this liberated selfless mind.
ani mag mukta zalela swavirait asa man tumcha kadun kai vikasit honar.
this mind that can give people what they really need.
कारण असं मन जे आहे तेच खऱ्या अर्थाने लोकांची काय गरज आहे ती गरज ते पूर्ण करू शकतात.
मेडिसिन कॅन हेल्प द सिक.
आता औषध जे आहे जे आजारी आहे त्यांना त्याची मदत होते.
फूड कॅन हेल्प द स्टार्विंग.
हा जे उपाशी आहे त्यांना या अन्नामुळे मदत होऊ शकते.
एज्युकेशन कॅन हेल्प द इग्नोरंट.
हा जे अज्ञानी आहे त्यांना शिक्षणामुळे मदत होऊ शकते.
बट द डीपेस्ट सफरिंग्स दॅट वी हॅव कॅन ओनली बी सॉल्व्ड बाय द धम्मा.
परंतु अत्यंत सखोल जे दुःख आपल्यामध्ये आहे ते तेव्हाच दूर होऊ शकतं जेव्हा आपल्याला धम्म मिळेल.
बिकॉज द डीपेस्ट सफरिंग्स दॅट वी हॅव आर डीप इन आवर ओन माइंड्स.
कारण जे सखोल असं दुःख आहे ते आपल्या मनामध्ये फार सखोल असं आहे.
अँड इफ यू वॉन्ट टू बेनिफिट ऑल बीइंग्स यू नीड टू बी एबल टू कम्युनिकेट द धम्म टू देम.
आणि सर्व प्राणीमत्राचं कल्याण जर तुम्हाला हवं असेल तर मग मात्र तुम्हाला हे जे काय आहे ते लोकांपर्यंत पोहोचवावं लागेल.
So yes, when you accept the ordination in this spirit it really is for the benefit of all beings.
ani mag asha chetanyane tumhi hi diksha grahan keli tar mag kharokaras hi itrancha kalyanasathi aste.
There's something else I want to say before I conclude.
tar samapta karnyaadi ajun kai tari mala sangava asa vatta.
When you act in this way you are not alone.
jeva tumhi asha prakare kruti karat asta तेव्हा तुम्ही एकटे नसता.
इफ यू रिअली वर्क इन द स्पिरिट यू आर युनायटेड.
आणि अशा चैतन्याने जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही त्यामध्ये एक प्रकारे एकी असते, तुम्ही एक असता सर्व.
इट्स अस इफ व्हेन वी वर्क व्हेरी क्लोजली टुगेदर बट वी जॉईन टुगेदर इन अ माइंड दॅट गोज बियॉन्ड आवर सेल्फिश माइंड.
आणि जेव्हा आपण अत्यंत म्हणजे जवळून एकत्रपणे काम करतो तर आपले जे मन असे एकत्र येतात की जे स्वच्या पलीकडे गेलेले असतात.
येस यू आर स्टील यू, आय एम स्टील आय.
आता तिथं तुम्ही असता, मी असतो.
बट वी आर इन डीप हार्मनी.
परंतु आपण अतिशय अशा सखोल सुसंवादामध्ये.
अ हार्मनी दॅट सो डीप इट्स ऑलमोस्ट एज इफ देयर इज नो सेपरेशन.
आणि हा सुसंवाद एवढा सखोल असतो की त्याच्यामध्ये अशा प्रकारे काहीतरी आपण विलग आहोत असं वाटत.
द सच डेप्थ ऑफ शेअर्ड पर्पस अँड मीनिंग.
तर इथं अशा प्रकारे सखोलता असते आपल्या ध्येयाची किंवा जो काही अर्थ आपल्याला अभिप्रेत आहे तो अशा प्रकारे आपण तिथं वाटून घेतो.
यू नॉट रिअली सेपरेट.
तिथं काहीतरी म्हणजे आपण वेगळे आहोत असं वाटत नाही.
द स्पिरिट इज मूव्हिंग थ्रू यू विच मूव्स थ्रू मी.
आणि मग अशा प्रकारचं जे काही चैतन्य आहे जे तुमच्यामधून वाहत आहे तेच माझ्यामधून सुद्धा वाहत आहे.
ॲट आवर बेस्ट इन द ऑर्डर दिस स्पिरिट मूव्स थ्रू अस.
आणि मग जेव्हा आपला संघ खरंच चांगला असतो तर अशा प्रकारचे चैतन्य त्याच्यामधून वाहत असतं.
व्हेन आय डू समथिंग आय फील दॅट आय एम मूव्हिंग with my Dhamma brothers and sisters.
आणि जेव्हा मी काहीतरी करतो तेव्हा मला असं वाटतं की माझे जे धम्म बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्यासोबतच मी पुढे जात आहे.
I myself can say I always feel that Bhagyan Sangrakshita is with me.
आणि मी माझ्याबद्दल हे सांगू शकतो की मला नेहमी असं वाटतं की उर्गेन संग्रचित हे माझ्यासोबत आहे.
आय फील आय एम डीपली डीपली कनेक्टेड विथ हिम.
आणि मला असं वाटतं की फार सखोल सखोलपणे मी त्यांच्याशी म्हणजे एक प्रकारे जोडलेलो आहे.
आय एम डीपली कनेक्टेड विथ माय ब्रदर्स अँड सिस्टर्स इन द धम्म.
आणि माझे जे धम्म बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्याशी पण मी सखोल अशा प्रकारे जोडल्या गेलेलो आहे.
एट आवर बेस्ट वी आर ऑलवेज युनायटेड.
आणि जेवढं आपल्याशी चांगलं होईल तेवढं आपण नेहमी असं एक एकत्रित असलं पाहिजे, एकी असली पाहिजे.
बिकॉज समथिंग इज मूव्हिंग इन अस दॅट इज बियॉन्ड सेल्फ.
कारण आपल्यामधून असं काहीतरी म्हणजे पुढे जात आहे जे आपल्या स्वच्या पलीकडे आहे.
सम स्पिरिट सम स्टेट ऑफ माइंड दॅट इज नॉट माइन नॉट युअर्स.
तर काही हे चैतन्य आहे, मनाची अशी अवस्था आहे जे तुमची पण नाही आणि माझी पण नाही.
बट वी शेअर इट.
आपण एकमेकांमध्येही वाटून घेतो.
वी शेअर इन इट कम्प्लिटली व्हाइल रिमेनिंग ourselves.
आता आपण इथं जरी असलो तरी पूर्णपणे म्हणजे आपण एकमेकांमध्ये ही वाटून घेत असतो, शेअर करतो.
This is quite mysterious.
आता हे मोठं रहस्यमय आहे.
But is this that we're stepping into?
परंतु ही बाब आहे जिथे एक प्रकारे आपलं पाऊल आपण घालत आहोत.
But it comes about because we make the karmic efforts.
आता हे याच्यासाठी म्हणजे होऊ शकतं कारण आपण एक प्रकारे कर्मिक प्रयत्न करीत आहोत.
So when you're accepting this ordination, you're accepting this ordination so that this spirit that transcends you as an individual begins to work within you.
तर ही दीक्षा तुम्ही स्वीकार करता तर अशा चैतन्याने की ही जी काही म्हणजे शक्ती आहे तर तुमच्यामध्ये एक प्रकारे लोकोत्तर असं परिवर्तन घेऊन येते आणि तुम्ही असं कार्य करू शकता.
The spirit that you share with your brothers and sisters in the Dhamma.
आणि मग हे जे चैतन्य आहे तुमचे जे धम्म बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्यासोबत तुम्ही हे वाटून घेता.
At its best, the order is the manifestation of this spirit.
तर आपण असं म्हणू शकतो की संघ जे आहे जणू काही अशा प्रकारचं हे जे काही चैतन्य आहे त्याचं जणू काही हे म्हणजे एक साकार रूप होय.
So do your best to bring this about.
तर तुमच्याकडून जे चांगलं होऊ शकतं ते करण्याचा प्रयत्न करा हे साधण्यासाठी.
Help others.
इतरांना मदत करा.
Let them make their own effort.
Ha, parantu tyanna tyanchehi prayatna karu dya.
You make your effort.
Tumhi tumche prayatna kara.
And then the order will really be the embodiment of this spirit that goes beyond us as individuals.
Ani mag kharya arthane sangha asa asel ki ek vyaktichya palikade gelela ek chaitanya ya sangha madhe aplyala disel.
This order will be a bodhisattva.
Mag ha jo sangha ahe ha bodhisattva asel.
It's as if the whole order is a bodhisattva.
जसा जणू काही हा पूर्ण जो संघ आहे हा संघच बोधिसत्व.
When the order is animated by this spirit, it's a bodhisattva.
आणि मग अशा चैतन्याने जेव्हा संघ कार्य करतं तर हा बोधिसत्वच असतो.
And it's benefiting the whole world.
आणि मग पूर्ण जगाचं याच्यातून कल्याण होतं.
So you know the spirit in which you're accepting this ordination.
तर तुम्हाला माहिती आहे की कुठल्या चैतन्याने तुम्ही ही दीक्षा ग्रहण करीत आहात.
When you say these words on Sunday, I hope they're going to have a lot of meaning for you.
आणि जेव्हा रविवारी तुम्ही हे शब्द किंवा या गाथा म्हणणार आहात तर मला आशा आहे की याचा तुमच्या जीवनामध्ये मोठा अर्थ असेल.
In a way, you won't really know what you're saying.
आता एका अर्थाने तुम्ही काय म्हणत आहात हे तुम्हाला कळणार नाही.
It's the same with everything in the ceremony.
आणि विधीमध्ये प्रत्येक गोष्ट जी घडत असते हे सर्वांनाच हे लागू पडतं.
Even buddhang saranang gacchami, you don't really know what you're saying.
आणि buddhang saranang gacchami म्हणतात तुम्हाला खरंच कळत नाही की तुम्ही काय म्हणत आहात.
You don't know where it leads.
हा हे तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे तुम्हाला माहित नसतं.
Never mind.
काही हरकत नाही.
Just say it and put yourself behind it.
आणि केवळ तुम्ही हे म्हणा आणि त्याच्या पाठीमागे मात्र तुम्ही स्वतःला ठेवा.
And something wonderful will gradually emerge.
आणि मग काहीतरी अद्भुत काहीतरी विलक्षण असं हळूवारपणे निर्माण होईल.
नमो बुद्धाय. जय भीम.